नमस्कार. आकाशवाणी पणजी प्रादेशीक खबरां विभागावरवीं कवस्तु बाबतें तुमकां ह्यो राष्ट्रीय खबरो दिता. मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी नोकऱ्यांच्या नेटान बदलपी स्वरुपाचेर आनी गेमींग एनिमेशन आनी फिल्म निर्मिती सारख्या सृजनशील मळार वाढत वचपी संदीचेर भर दिला. जम्मू काश्मीरातल्या विधानसभा वेंचणुकेच्या तिसऱ्या आनी निमण्या पांवड्या वयल्या मतदाना खातीरची सगळी तयारी पुराय. फाल्यां जातले मतदान. बिहारात न्हंयांच्या उदकाची पातळी वाढिल्ल्यान जायत्या सुवातांनी हुंवार. केंद्र सरकारान बिहार सरकाराक शक्य तितली मदत दिवपाची दिले आश्वासन. जमेकाचे प्रधानमंत्री डॉ एंड्रू होलनेस आयज सावन 4 दिसांच्या अधिकृत भारत दौऱ्यार. आनी ब्रुनेयत जाल्ल्या संवसारीक ज्युनियर वुशू चॅम्पियनशीप सर्तीत भारतीय पंगडान 2 भांगरा पदकासयत 7 पदकां जोडली. आता पुराय खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी नोकऱ्यांच्या नेटान बदलपी स्वरुपाचेर आनी गेमींग एनिमेशन आनी फिल्म निर्मिती सारख्या सृजनशील मळार वाढत वचपी संदींचेर भर दिला. आकाशवाणी वयल्या तांच्या मन की बात कार्यावळीत प्रधानमंत्र्यांनी भारतातल्या सृजनशील प्रतिभेची अफाट क्षमतेचेर जोर दितना निर्मात्यांक म्हायती आनी प्रसारण मंत्रालया वतीन आयोजित क्रिएट इन इंडिया अंतर्गत 25 आव्हानांनी वांटेकार जावपाचे आवाहन केले. या आव्हानात वांटो घेवपा खातीर श्री मोदी हांणी निर्मात्यांक wavesindia.org या संकेतथळाक भेट दिवपाचे आवाहन केले. ते आदी अंदू 22 ऑगस्टाक केंद्रीय माहिती आनी प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव हांणी नवी दिल्लीत क्रिएट इन इंडिया चॅलेंज सिझन 1 अनावरण केले. ही कार्यावळ प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांच्या डिझाईन इन इंडिया डिझाईन फॉर द वर्ल्ड या संकल्पनेकडेन सुसंगत आसा. या आव्हानांनी वांटो घेवन येवपी संवसारीक ऑडिओ व्हिज्युअल आनी मनरिजवण शिखर परिषदेची तयारी करू येता. माहिती आनी प्रसारण मंत्रालयाच्या म्हणण्याप्रमाण भारताच्या माध्यम आनी मनरिजवण उद्देगाक मुखार व्हरपा खातीर आनी क्रिएटर इकॉनॉमीक चालना दिवपा खातीर फुडल्या वर्सा 5 ते 9 फेब्रुवारी मेरेन संवसारीक ऑडिओ व्हिज्युअल आनी मनरिजवण शिखर परिषद जातली. जम्मू काश्मीरातल्या विधानसभा वेंचणुकेच्या तिसऱ्या आनी निमण्या पांवड्या वयल्या मतदाना खातीरची सगळी तयारी पुराय जाल्या. राज्यात शांतीकायेन आनी सुरळीतपणान मतदान जावचे ह्या खातीर कडक सुरक्षा वेवस्था दवरला. ह्या पांवड्यार फाल्यां 7 जिल्ह्यातल्या 40 विधानसभा सुवातांक खातीर मतदान जातले. ते पैकी 16 सुवातो काश्मीरात आनी 24 सुवातो जम्मूत आसात. विधानसभा वेंचणुकेच्या तिसऱ्या पांवड्यावेलो प्रचार काल सांजे सोपलो. ह्या पांवड्यार 39,18,000 परस चड मतदार 415 उमेदवारांचे फुडार थारयतले. फाल्यां 7 सकाळीं हे मतदान सुरू जातले ते सांजे 6 मेरेन चलतले. जम्मू काश्मीरात 3 पांवड्यार विधानसभा वेंचणुको जातात. पहिल्या पांवड्यार 61% परस चड तर दुसऱ्या पांवड्यार 56% परस चड मतदान जाले. हरयाणा सयत जम्मू काश्मीरातल्या विधानसभा वेंचणुकेची मतमेजणी 8 ऑक्टोबराक जातली. बिहारात कोसी गंडक बागमती महानंदा कमल बालान सयत न्हंयांची उदकाची पातळी वाढिल्ल्यान जायत्या सुवातांनी हुंवार आयिल्ल्यान लोकजीण विस्कळीत जाल्या. कोसी आनी गंडक न्हंयांतल्यान उदक सोडल्या उपरांत सुपौल सहरसा अर्रिया किशनगंज मधुबनी अस्तंत चंपारण उदेन चंपारण आनी गोपाळगंज ह्या साबार सकयल्ल्या वाठारांनी हुंवाराचो परिणाम जाला. 16 जिल्ह्यातल्या 4 लाखांपरस चड लोक हुंवारात आडकल्यात. कोसी वाठारातल्या भारत नेपाळ शिमेलागी हुंवार आयिल्ल्यान रेल्वे सेवांचेर परिणाम जाला. इतले मजगती हुंवाराच्या संकश्टाक तोंड दिवपा खातीर केंद्रान बिहार सरकाराक शक्य तितली मजत दिवपाचे आश्वासन दिला. केंद्रीय घर राज्यमंत्री नित्यानंद राय हांणी काल पटना हांगा बिहारातल्या हुंवाराच्या परिस्थितीचो नियाळ घेतलो. राय हांणी सांगले राज्यातल्या वेगवेगळ्या वाठारांनी एनडीआरएफचे 11 पंगड तैनात केल्यात आनी 8 पंगड राखीव दवरल्यात. केंद्र सरकार बिहार अधिकाऱ्यांकडे संपर्कात आसात असे त्यांनी सांगले. गरज पडल्यार हवाई दळावरवी हुंवार पिडीत लोकांक भायर काढपाक आनी मजत साहित्य दिवपाक मजत करतले असे केंद्रीय मंत्र्यांनी सांगले. येत्या विधानसभा वेंचणुकेच्या फाटभुंयेर महायुतीच्या आघाडीतल्या भागीदारांमदी जागो वाटपाविशी मुंबय आनी कोकण विभागाची नियाळ बसका घेवपा खातीर केंद्रीय घरमंत्री अमित शहा 1 ऑक्टोबराक मुंबयत भेट दितले. मुंबय भाजपा अध्यक्ष आशिष शेलार हांणी सांगले मुंबयची नियाळ बसका दादरात जातली जाल्यार कोकण प्रदेशाची बसका ठाण्यात जावपाची शक्यता आसा. ह्यो खबरो तुमी आकाशवाणी पणजी केंद्रावेल्यान आयकतात. जमेकाचे प्रधानमंत्री डॉ एंड्रू होलनेस आयज सावन 4 दिसांच्या अधिकृत भारत दौऱ्यार येतात. तांची ही पहिलीच भारत भेट आसा. तशेंच जमेकाच्या प्रधानमंत्र्यांची ही पहिलीच द्विपक्षीय भेट आसा. आपल्या भेटीवेळार डॉ हॉलनेस प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांचेकडेन शिष्टमंडळ पावण्यावेली चर्चा करतले आनी राष्ट्रपती आनी उपराष्ट्रपतींची भेट घेतले. यावेळार डॉ हॉलनेस हेर मानेस्तांची भेट तशेच वेवसाय आनी उद्देग क्षेत्रातल्या फुडाऱ्यांकडेन लेगीत संवाद साधतले. तांच्या दौऱ्यात द्विपक्षीय सहकार्याक चालना दिवपी खुपशा समजिकायेच्या गजालींचेर लेगीत सय जावपाची शक्यताय आसा. भारत आनी जमेका मदीं घटमूट इतिहासीक आनी सांस्कृतीक संबंध आसात. ह्या भेटीक लागून जमेका आनी भारत हांच्या मदले द्विपक्षीय संबंध आनीक घटमूट जातले, आर्थिक सहकार्याक चालना मेळटली आनी दोनूय देशांमदले बऱ्याच काळासावन आशिल्ले संबंध आनीकूय घट जातले अशी आस्त आसा. विदेश वेव्हार मंत्री डॉ एस जयशंकर फाल्यां वॉशिंग्टन डीसी अमेरिकेंत विदेश मंत्री अँटनी ब्लिंकन हांची भेट घेतले. ते युक्रेन झूज आनी अस्तंत आशियाच्या संकश्टासयत वेगवेगळ्या जागतीक आनी द्विपक्षीय मुद्द्यांचेर हे वेळार चर्चा करपाची शक्यताय आसा. डॉ जयशंकर तांच्या अमेरिका दौऱ्यार काल वॉशिंग्टन डीसीत पावले. ते हेर वरिष्ठ मंत्री आनी बायडन प्रशासनाच्या अधिकाऱ्यांची भेट घेतले. तशेंच अमेरिकेंतल्या राजनितीक प्रस्नांचेर तज्ञ आनी विचार मंडळांकडेन लेगीत चर्चा करतले. हे आदी ह्या म्हयन्याच्या 21 तारखेक अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन आनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांचे कडेन डेलावेरात राबितो घरा चर्चा केल्ली. ह्या वेळार द्विपक्षीय बसकाय जाली. विल्मिंगटन डेलावेरात ऑस्ट्रेलिया आनी जपान बरोबर जाल्ल्या क्वाड परिशदेतूय दोनूय फुडारी वांटेकार जाल्ले. जम्मू आनी काश्मीर पुलिसांचे खासा महासंचालक नलीन प्रभात 1 ऑक्टोबर सावन पुलीस महासंचालक म्हण पदभार स्विकारतले. ते निवृत्त जावपी पुलीस महासंचालक आर स्वैन हांची सुवात घेतले. स्वैन हे फाल्यां निवृत्त जातले. 15 ऑगस्टाक घर मंत्रालयान प्रभात हांची जम्मू आनी काश्मीर पुलिसांच्या खासा पुलीस महासंचालक पदाचेर नियुक्ती केल्ली. हवामान खात्यान फुडले 5 दीस देशाच्या ईशान्य वाठारांनी व्हड प्रमाणात पावस पडपाचो अदमास उक्तायला. हवामान खात्याच्या म्हणण्याप्रमाण आयज तमिळनाडू आणि केरळात आणि फुडल्या 7 दिसात आसाम, मेघालय, नागालँड, मणिपूर, मिझोरम, त्रिपुरा आणि अरुणाचल प्रदेशात पावस पडपाची शक्यताय उक्तायला. ब्रुनेईतल्या बंदर सेरी बेगावनात काल जाल्ल्या संवसारीक ज्युनियर वुशू चॅम्पियनशीप सर्तीत भारतीय पंगडान 2 भांगरा पदकां सयत 7 पदकां जोडली. ह्या सर्तीत भारतान 2 भांगरा पदकां, 1 रुपया आनी 4 काश्या पदकां मेळिली. भारताच्या आर्यनान 48 किल वजनी गटात चीनच्या गोंग हुआनरन हाका हारोवन भांगरा पदक मेळिले. तशेंच 48 किल वजन गटात भारताच्या शौर्यान इराणच्या अदिरेजा जमानीक हारोवन आनीक 1 भांगरा पदक मेळिले. नांग मिंगबी बोरफुकन हाणें ताओलू जियान शुसी गटात रुपया पदक मेळिले. भारतीय खेळगडे तनिश नागर हाणे 56 किल वजनी गटात उझबेकिस्तानच्या अब्दुल खमीद आदिलो हाका हारोवन काश्या पदक जोडले. तशेंच अभिजीत हाणें 7 किल वजनी गटात काश्या पदक मेळिले. बायलांच्या 60 किल वजनी गटात दिव्यांशी आनी 42 किल वजनी गटात युवराज हाणी काश्या पदक मेळिले. ह्या सर्तीत 24 वांगड्यांचो भारतीय पंगड वांटेकार जाल्लो. बायलांची 14वी हॉकी इंडिया ज्युनियर राष्ट्रीय चॅम्पियनशीप 2024 सर्त आयज सावन रांची झारखंडात सुरू जाता. ह्या सर्तीत 26 पंगड वस्तादपणा खातीर एकमेकांक आड झुजतले. 7 ऑक्टोबराक उपांत्यपूर्व फेरी जातली. त्या उपरांत उपांत्य फेरीचे खेळ 9 ऑक्टोबराक जातले. उपांत्य फेरीतले जैतिवंत पंगड वस्तादपणा खातीर निमण्या फेरीत खेळटले तर 10 ऑक्टोबराक काश्या पदका खातीर खेळ जातले. भारत सरकारचे शिक्षण मंत्रालय देशातल्या शाळांची स्थिती सुधारपा खातीर अध्यापन शिक्षण आणि राज्यांखातीर निकाल मजबूत करपा खातीर जागतिक बँकेच्या मदतीन स्टार्स प्रकल्प चलयता. हाचे खाला आयच्यान भोपाळात 2 दिसांची राष्ट्रीय ज्ञान भागीदारी कार्यशाळा घडून हाडटले. मध्य प्रदेश शाळेचे शिक्षण सचिव डॉ संजय गोयल हांणी सांगले, राज्य शाळा शिक्षण मंत्री उदय प्रताप सिंग आणि केंद्रीय शिक्षण सचिव संजय कुमार हे कार्यशाळेचे उक्तावण करतले. आणि आता खबरो सोपोवच्या पहिली परतून एक फावट मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी नोकऱ्यांच्या नेटान बदलपी स्वरुपाचेर आणि गेमिंग, अॅनिमेशन आणि फिल्म निर्मिती सारख्या सृजनशील मळार वाढत वचपी संधींचेर भर दिला. जम्मू काश्मीरातल्या विधानसभा वेंचणुकेच्या 3र्या आणि निमण्या पावण्यावेल्या मतदाना खातीरची सगळी तयारी पुराय. फाल्यां जातलें मतदान. बिहारात न्हंयांच्या उदकाची पातळी वाडिल्ल्यान जायत्या सुवातांनी हुंवार. केंद्र सरकारान बिहार सरकाराक शक्य तितली मजत दिवपाचे दिले आश्वासन. जमेकाचे प्रधानमंत्री डॉ अँड्र्यू हॉलनेस आयज सावन 4 दिसांच्या अधिकृत भारत दौऱ्यार. आनी ब्रुनेईत जाल्ल्या संवसारीक ज्युनियर वुशू चॅम्पियनशीप सर्तीत भारतीय पंगडान 2 भांगरा पदकां सयत 7 पदकां जोडली. आनी इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो.